हॅलो, आज आपण बनीची दातदुखी ची गोष्ट ऐकणार आहोत. आज बनी रडतच झोपेतून उठला. मॉम व डॅड एकदमच त्याच्या बेडरूममध्ये आले. बनीला मॉमने विचारले, काय झाले, बॅड ड्रीम बघितलेस का? तेवढ्यात डॅडचे लक्ष बनीने गालावर ठेवलेल्या हाताकडे गेले. त्याने विचारले, झोपेत पडलास का तू? दोघांनाही मानेनेच नाही म्हणत बनी अजूनच जोरात रडायला लागला. मॉमने त्याला उचलून घेतले तेव्हा तो कसेबसे म्हणाला, माझा दात खूप दुखतोय. डॅडने टॉर्च लावून तोंडात बघितले तर काय, बनीचा एक दात किडला होता. मॉमने तात्पुरते बनीला एक औषध दिले व सांगितले की आता तुला डेंटिस्ट अंकलकडे जायला लागेल. बनी आणखीनच रडायला लागला कारण तो कधीच डेंटिस्ट अंकलकडे गेला नव्हता. तेव्हा डॅडने सांगितले की डेंटिस्ट अंकल त्या मॉन्स्टरला तोंडातून काढून टाकतील व तुला बरे वाटेल. दात दुखत असल्याने बनीला ब्रेकफास्टला मॉमने एक मिल्कशेक करून दिला. दुसऱ्या साईडने कसाबसा बनीने तो घेतला. डेंटिस्ट अंकलची अपॉइंटमेंट सकाळी 11 वाजताची मिळाली. मॉम व डॅड त्याला घेऊन गेले. तिथे बनीला एका मोठ्या चेअरवर झोपायला सांगितले. मग त्याच्या गळ्यात एक ॲप्रन अडकवला. डेंटिस्ट अंकल खूप उंच होते व हसरे पण होते. त्यांनी गोड गोड बोलून बनीला तोंड उघडायला सांगितले. मग त्याला डोळे बंद करून एक छोटे इंजेक्शन दिले. बनीला खूप दुखले, तो रडायला लागला. पण डॉक्टर अंकलने त्याला प्रॉमिस केले की आता त्याला दुखेल असे वर्क ते काहीच करणार नाही. मग ते मॉम डॅडकडे वळून बोलले की दात पूर्ण किडलाय, त्यामुळे तो काढूनच टाकावा लागेल. ॲनेस्थेशिया दिल्यामुळे बनीला काही कळलेच नाही की त्याचा दात कधी काढला. किडका दात बनीला दाखवून डॉक्टर अंकल म्हणाले, हा बघ मॉन्स्टर, तुझ्या दातात लपून बसला होता. तू रोज प्रत्येक खाण्यानंतर नीट चूळ भरतोस का व 2 टाइम्स ब्रश करतो का? नीट ब्रश केले नाही तर मॉन्स्टर दातात लपून राहतो व आतून आपल्याला त्रास देतो. घरी आल्यावर बनीला मॉमने आईस्क्रीम खायला दिले व मऊ भात खायला लावला. दात काढल्यामुळे काही औषधे पण घ्यायला लागली, ज्याचा बनीला खूपच कंटाळा आहे. 2-3 दिवस थोडे थोडे तोंडात दुखत होते पण आता बनीला ब्रश का नीट करायचे ते छान समजले होते. आता तो खूप काळजीने ब्रश करतो. डेंटिस्ट अंकलला त्याने तसे प्रॉमिस केले आहे ना.